म्हज्या मित्रांनो, आम्ही सगळे जाणात की आम्ही वाईट कामां करतात म्हणून. आम्ही ह्या प्रमाणे वाईट कित्याक करता? पाप करचे अशी आमची इच्छा आसना. हाचे कारण म्हणजे आमच्यानी आमकांच बदलूक जायना. आम्ही जाता तितले बरे करपाचो प्रयत्न करतात, पण तरी आसतना आमचे हाती पाप हे घडताच. हाचे कारण म्हणल्यार आमचे काळीज पातकी आसा. तुझ्या हातांनी म्हण तुवें चोरी केली, चोरी करून फावना म्हणून हात कातरलो जाल्यार कसलो फायदो? दुसऱ्या हातान परत चोरी करूंक जाता. चोरी करप हे आमच्या भितरल्यान येता. चोरी करपाचे मूळ आमच्या हातांनी नसताना ते आमच्या भितर आसा. सगळ्या तरेच्या पापाचे मूळ आमच्या भितर आसा. जेन्ना आमचे हात गाण जाल्ले असतात तेन्ना उदकान नितळ करूंक जातात. प्रश्न हो की तुझ्यान तुझे पातकी काळीज उदकान साफ करूंक जातले ना? आम्ही 100 वेळा शुद्ध न्हाले जाल्यार ते काळीज पातकीच उरतले. आमच्या तोंडांतल्यान जे वायट शब्द येतात ते फक्त वायट काळजांतल्यान. आमच्या मनांत वायट विचार येतात ते सुद्दा ह्याच कारणाक लागून. तुम्ही केन्ना वाग पळयला? ताच्या अंगार पाट असतात. वागान हे पाट कितलेय वेळा आणि कितलेय जोरान धुतले जाल्यार ताच्यार काढूंक जातात ना? हे पाट ताच्यान कित्याक काढून उडोवपाक जायनात? हाचे कारण हे पाट ताच्या शरीराच्या भायल्यान नसून ते ताच्या शरीराच्या भितरल्यान ताच्या जन्मापासून उत्पन्न जाल्ले असतात. ह्याच कारणाक लागून वाघाच्यान आपले पाट किंवा रूप बदलपाक जायना. त्याचप्रमाणे आमची पातकां भायल्यान नसून ती भितरल्यान येतात. आम्ही वायट करतात तेन्ना हे आमकां दाखोवन दिता की वायट आमच्या काळजांत आसा. आम्ही आमचे काळीज कशें बदलप? थोडे मनीस सांगतात की वायट वस्तू करपाचे सोडून दियात, पूण आमचे वायट काळीज कशें बदलतले ते सांगनात. दुसरो प्रश्न म्हणल्यार, म्हाका सांगात की वाघाच्यान गाये प्रमाणे चरपाक जाता? त्याच्यान म्हणूंक जाता की आजचा नांव फक्त तणूच खातलो म्हणून? ना, फक्त देवाच्यान वाघाक बदलूंक जाता. त्याचप्रमाणे आमच्यानी म्हणपाक जायना की आजतां हांव बरें करतलो म्हणून. फक्त देवाच्यानूच आमचे पातकी काळीज बदलून आमकां बरें करपाचो रस्तो दाखोवंक जाता. जर एक चोरान चोरी केली म्हणून शिक्षा केली तर तो एखादी चोरी करपाची सोडून दितलो, पूण त्याच्या मनांत किंवा अंतकरणांत जी चोरी करपाची इच्छा आसा ती कोणाच्यान बंद करपाक जाता? फक्त देवाच्यान. म्हज्या मित्रांनो, म्हजे कडेन तुमकां एक बरी खबर आसा. आमच्या काळजांतले सगळे वायट काढून उडोवपी कोण तरी आसा. ताच्यान आमचे काळीज बरें करूंक जाता. हो म्हणल्यार देवाचो एकटोच पुत्र. ताचें नांव जावन आसा येशू ख्रिस्त. आमकां जण एकल्याक निवड आनी नवें काळीज दिवपाची शक्ती ताका आसा. ह्या प्रमाणे बरें करपाक आमकां शक्ती मेळटली. येशू ख्रिस्ताक जाय तुजें काळीज बदललेलें. तुमी चड काळ अपेक्षा करपाची गरज ना. हांव तुमकां सांगता कितें करपाक जाय तें. तूं तुजी पातकां येशू ख्रिस्ताक सांग आनी त्या पातकांक फाट कर. येशू ख्रिस्ता कडेन माग की तुजें वायट काळीज बदलून बरें आनी निवळ कर म्हणून. आपलो पवित्र आत्मो तुज्या भितर घाल म्हणून येशूक सांग. हे सगळें येशू ख्रिस्त करतलो, फक्त तुवें तुज्या वायट कर्मा पासून पयस रावलो जाल्यार आनी येशू ख्रिस्ताचेर विश्वास दवरलो जाल्यार.